नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी आज होत आहे। या टप्प्यात महाराष्ट्रात 26 एप्रिलला बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 मतदारसंघात मतदान होणार आहे। 8 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत। नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या छाननीमध्ये 66 उमेदवार पात्र तर 8 उमेदवार अपात्र ठरले आहेत। अकोला मतदारसंघासाठी 28 उमेदवारांपैकी 17 उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत। मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत। मतदानाचं प्रमाण अत्यल्प असलेल्या भागातल्या महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी आज नवी दिल्लीत घेतली। या बैठकीत राज्यातल्या मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे महानगरपालिकांचे आयुक्त सहभागी झाले होते। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला। त्यात 5 न्याय आणि 25 गॅरंटी या शीर्षकाखाली युवक, महिला, शेतकरी आणि कामगारांसाठी विविध आश्वासनं दिली आहेत। भाजपाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे। केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली समिती हा जाहीरनामा तयार करत आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं सलग 7व्यांदा रेपो दर 6.5% ठेवला आहे। चलन फुगवटा दरातली स्थिरता आणि आर्थिक घडामोडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7% तर किरकोळ महागाईचा दर 4.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 21 अंकांची वाढ झाली असून तो 74,248 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 1 अंकांची घसरण नोंदवत 22,514 अंकांवर बंद झाला। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे। हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरु होईल। नाशिक जिल्ह्यात दिंडोरी म्हसरूळ रस्त्यावर जानोरी फाटा इथं आज मोटारसायकल आणि बोलेरो यांची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीनं नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।